योहाना से तीसरे पत्र। ज्यावर मी खरी प्रीती करीतो तो प्रिय गायस यास वडील यास कडून, प्रिय बंधो जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसे तुला सर्व गोष्टीत सुस्थितीत व आरोग्य असावे अशी मी प्रार्थना करीतो। कारण तू सत्याने चालतोस अशी तुझ्या सत्याविषयी बंधुजनांनी येऊन साक्ष दिली, यावरून मला अत्यानंद झाला। माझी मुले सत्यात चालतात हे ऐकल्याने मला आनंद होतो, तितका दुसरा कशानेही होत नाही। प्रिय बंधो, परकीय बंधुजनांसाठी तू जे काही करीतोस ते तुझे करणे विश्वासाचे आहे। त्यांनी मंडळी समोर तुझ्या प्रीतीविषयी साक्ष दिली, त्यास तू देवाला योग्य दिसेल अशा रीतीने वाटेस लावशील तर बरे करशील। कारण ते विदेशी लोकांपासून काही एक न घेता त्या नामासाठी बाहेर निघाले। यास्तव आपण अशांचे स्वागत करावे म्हणजे आपण सत्यामध्ये त्यांचे सहकारी हो। मी मंडळीला थोडेसे लिहिले, परंतु तिजमध्ये अग्रगण्य होण्याची आवड धरणारा दियत्रफेस हा आमचा स्वीकार करीत नाही। यामुळे मी आलो तर तो जी कर्मे करीतो त्याची आठवण देईन। तो आम्हा विरुद्ध अपशब्द बोलून बडबड करीतो, तेवढ्याने त्याचे समाधान न होता तो बंधुजनांचा स्वीकार करीत नाही, आणि जे त्यांचा स्वीकार करावयास पाहतात त्यास तो मना करीतो व मंडळी बाहेर घालवितो। प्रिय बंधो, वाईटाला अनुसरू नको तर चांगल्याला अनुसर। चांगले करणारा देवापासून आहे, वाईट करणाऱ्याला देव दिसला नाही। देमेत्री याविषयी सर्वांनी व स्वतः सत्यानेही चांगली साक्ष दिली आहे। आम्ही ही साक्ष देतो आणि आमची साक्ष खरी आहे हे तुला ठाऊक आहे। मला तुला पुष्कळ लिहावयाचे होते, ते शाई व लेखणे यांनी तुला लिहिण्याची इच्छा नाही, तर मी तुला लवकर भेटेन अशी मला आशा आहे। तेव्हा आपण समक्ष बोलू, तुला शांती असो। मित्रमंडळी तुला सलाम सांगतात। मित्रमंडळींना ज्याच्या त्याच्या नावाने सलाम सांग।